नमस्कार, मी अदिती बापट. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला आहे. मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंद पुकारला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमधून बंदला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळामुळे दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राविषयी आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते बोलत होते. उत्पादनाधारित प्रोत्साहन योजनांमुळे 13 लाख कोटी रुपयांचं उत्पादन झालं असून 1,50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं ते म्हणाले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 96 अंकांची घसरण झाली आणि तो 72,990 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 37 अंकांची घसरण झाली आणि तो 22,083 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. संध्याकाळी 7 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.